सुधीर, तुमचे ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. तुम्ही एकदा तुमच्या कारची तपासणी करून घ्या.
काय म्हणताय तुम्ही डॉक्टर? श्वास मला लागलाय, डोळ्याची जळजळ होतोय आणि तुम्ही कारची तपासणी करायला सांगताय?
कारण वाहनांच्या विषारी धुरानं होणाऱ्या प्रदूषणाने सुद्धा हा सगळा त्रास होत आहे.
ओ, असा तर मी विचारच केला नाही.
आपल्या वाहनाची नियमितपणे सर्व्हिस करून घ्या आणि वाहनाचे पोल्युशन कंट्रोल सर्टिफिकेट प्राप्त करा. आम्ही सर्वांनी ठरवलंय, ग्रीन गुड डीड स्वीकारायचे आहे, पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करायचंय. पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी.